ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः, चिदंशिलाय च क्षयणाय च नमः, कपर्दिने च पुलस्तये च नमो, गोष्ठ्याय च गृह्याय च नमः, तल्प्याय च गेह्याय च नमः, काट्याय च गौवरेष्ठाय च नमो, हृदय्याय च निवेश्याय च नमः, पागं सव्याय च रजस्याय च नमः, शुष्काय च हरित्याय च नमो, लोप्याय चोलप्याय च नमः, ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः, पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो, पगुरमाणाय चाभिघ्नते च नमः, आख्यदते च प्रख्यदते च नमो, वह्किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो, विक्षीणकेभ्यो नमो, विचिन्वत्केभ्यो नमः, आनिर्हतेभ्यो नमामि वत्केभ्यः। द्रापे अन्धसस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् माभेर्मा रोमो एषाम् किञ्च नाम मत, या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी, शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे, इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने, क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम्, यथा नश्चमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम्, मृडानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते, यच्छम् जयोश्रमनुराय जय पिता तदश्राम तव रुद्र प्रणीतौ, मानो महान्तमुतमानो अर्भकम् मानौ क्षन्तुमुतमानौ क्षितम्, मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः, मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः, वीरान्मानो रुद्रभामितो वदिर्हविष्मन्तो नमसा विधेमते, आरात्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय तुम् नमस्मेते अस्तु, रक्षा च नो अधिक देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः, सुहि श्रुतम् गर्तसदम् युवानम् मृगन्न भीममुपहत्नुमुग्रम्, मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः, परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः, अवस्थिरामगवेद्यधनुष्पमीढवस्तोकाय तनयाय मृडया, मीढुष्टम शिवतम शिवो न सुमना भव, परमे वृक्ष आयुधन्निधाय कृत्तिम् वसान आचरति नाकम् बिभ्रदागहि, विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः, यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निभवन्तु ताः, सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः, तासामीशानो भगवः पराचीनामुखाकृति।
श्रीराम, आज सत्संगाच्या आधी आपल्या इथे एक विशेष कार्यक्रम होणार आहे। आज जुन्नरहून सद्भक्त डॉक्टर विकास काशीत हे शास्त्रज्ञ आपल्या ठिकाणी इथे आलेले आहेत। त्यांच्या संशोधनाबद्दल आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे माहिती घेणार आहोत। सद्भक्त सुधीर पाटकर त्यांना या मुलाखतीद्वारे बोलतं करणार आहेत।
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। चालू युग हे विज्ञानाचे युग आहे ही संज्ञा आपण सतत ऐकत असतो, आणि आपल्या आजूबाजूला ज्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आहेत त्या कुठल्या तरी विज्ञानाच्या कसोटीवरती आपण तपासून बघायचा प्रयत्न करतो. आणि अध्यात्मशास्त्र हे त्याला अपवाद नाही आहे. प्रत्यक्ष बघायला गेलं तर अध्यात्मशास्त्रावरती वैज्ञानिक दृष्टी असलेल्या मंडळींचा असर याच्यावरती खूप मोठा आघात होत असतो. हे सर्व तुमचं मानसिक आहे, मनाचे खेळ आहेत, अशा पद्धतीने ते बोललं जात असतं. बऱ्याचदा असं होत असतं की आपल्याला जो ज्ञात विज्ञान आहे, आपण जेवढं शिकलेलं विज्ञान आहे, जेवढं सायन्स आहे, त्याच्या अनुरोधानं त्याच्या मदतीनं आपण हे असे काहीतरी आरोप करत असतो. पण आपल्यासमोर असा एखादा शास्त्रज्ञ आला, असा एक वैज्ञानिक आला ज्यानं या शास्त्राचा अत्यंत प्रगत भागाचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर अध्यात्मशास्त्राचं चिंतनही केलेलं आहे आणि अध्यात्मशास्त्र आणि हे प्रगत विज्ञान असं म्हणू आपण, ह्यांच्यामध्ये एक प्रकारचा समन्वय आहे, एकमेकाशी पूरक त्यांचं काहीतरी वर्तन आहे, हे झाले का ज्या शास्त्रज्ञाकडनं आपल्याला समजेल त्याचं ऐकण्यामध्ये खूप मजा असेल. आपल्यापैकी जी मंडळी नुकत्याच मॉडेल कॉलेजमध्ये सोहम ज्ञान मेळावा झाला होता त्याला उपस्थित होते, त्याला आठवत असेल की स्वामीजीनं एक असा शास्त्रीय प्रश्न विचारला गेला होता आणि त्याच वेळेला स्वामीजींनी डॉक्टर विकास काशीद यांचा उल्लेख केला होता. तेच डॉक्टर विकास काशीद आज आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत. विकास सर्वांतर्फे तुझं स्वागत. विकासनं थिरॉटिकल फिजिक्समध्ये अत्यंत एका प्रगत भागामध्ये संशोधन केलेलं आहे. जुन्नरमधल्या शेर शेजारच्या अत्यंत एका छोट्याशा खेडेगावातून त्याचा झाला प्रवास सुरू झाला आणि प्युअर सायन्समध्ये प्युअर फिजिक्समध्ये त्याला इंटरेस्ट निर्माण झाला. पुढे बी ए आर सी मधून त्यानं जे संशोधन केलं त्याला पुणे युनिव्हर्सिटीची पीएचडी डॉक्टरेट मिळाली. गेल्याच वर्षी त्याला डॉक्टरेट मिळाली आणि सध्या तो पोस्ट डॉक्टर रिसर्च करतोय पुणे युनिव्हर्सिटीमध्ये. काही काळातच तो जर्मनीला एक प्रगत अशी जी संशोधन संस्था आहे तिथून त्याला आमंत्रण मिळालेलं आहे पुढच्या रिसर्च संशोधनासाठी, तिथं देखील तो जाणार आहे. हे सर्व त्याची ओळख खरापणे ओळख त्याच्याकडून त्याच्याच भाषेत ऐकून ऐकूया खरं. पण त्याचबरोबर तो स्वामीजींच्याकडे आला आणि याच्या जोडीला शास्त्रा जोडीला त्यानं अध्यात्माचं देखील चिंतन केलं आणि सतत अध्यात्म आणि हे प्रगत शास्त्र याच्यामधील समन्वय याबद्दल त्याचं सतत चिंतन चालू राहिलं. त्याला जे सहाय्यदायी शास्त्रज्ञ मिळाले भारतीय असतील त्याचबरोबर काही परदेशी असतील त्यांच्याबरोबर देखील या संदर्भात त्याची चर्चा झाली आणि त्या चर्चेतून त्याचं जे चिंतन झालं ते आपण थोडस मुलाखतीद्वारा आपण विकासशी चर्चा करून ज्ञान जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. विकास, मला आम्हाला कल्पना आहे की खरं तुला हे अत्यंत इंग्रजीमध्ये असलेलं शास्त्र आमच्यासाठी मराठीमध्ये बोलताना तुझी खूप धावपळ होणार आहे, पण आमच्या प्रेमासाठी तू सहन कशी अशी खात्री आहे मला. आम्ही जाणून घेऊ इच्छितो की जुनरमधल्या अत्यंत खेड्यांमधून तुझा जो बी आर सी पर्यंत प्रवास झाला आणि ज्याला जग संपूर्ण इंजिनिअरिंग मेडिकल अशा गोष्टीकडे आकर्षित होत असतं अशा असताना प्युअर सायन्सच मला तुला निर्माण कसं काय झालं इंटरेस्ट.
तर श्रीराम, मी मूळचा जुन्नर जवळच्या एका लहान खेड्याच्या त्या खेड्याचं नाव चिंचोली असं आहे. ते साधारणतः 8 ते 10 किलोमीटर जुन्नरपासून अंतरावर आहे. माझे आई वडील शेती कामच करतात. माझं शिक्षण सुरू होण्याच्या अगोदरच माझे आजोबा हेच माझ्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ असं मी नेहमीच म्हणतो, कारण शाळेत दाखल होण्याच्या अगोदरच त्यांच्या बोटाला धरून मी जंगलामध्ये, शेतामध्ये, रानामध्ये पशुपक्ष्यांबरोबर बराचसा वेळ घालवला आणि निसर्ग खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा शक्यतोपर्यंत प्रयत्न केला. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्याच गावामध्ये झालं. गावची लोकसंख्या साधारणतः 1.5 ते 2 हजार एवढीच आहे. त्याच्यानंतर मात्र 10वीच्या केंद्रामध्ये जेव्हा प्रथम आलो त्यावेळेला मी 11वी विज्ञानासाठी जुन्नरच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला आणि मग या विज्ञानातल्या अनेक गोष्टींनी माझं मन रमून गेलं. अनेक गोष्टींनी मला माझी चौकस बुद्धी व्यापृत करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तेव्हाच मग मनामध्ये एक अशी कल्पना माझ्या मनात ठसत गेली की आपण विज्ञानामध्ये संशोधन करायला हरकत नाही, मूलभूत विज्ञानामध्ये काम करायला हरकत नाही. आणि मग 12वीनंतर मला जेव्हा मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये प्रवेश मिळत असताना सुद्धा मी विचार केला की त्याच्याऐवजी जर आपण मूलभूत विज्ञानाकडे जर गेलो तर आपल्याला काहीतरी योगदान देता येईल. म्हणून मग मी तिथेच जुन्नरच्या महाविद्यालयामध्येच बीएससीला ऍडमिशन घेतलं. तर पहिली 2 वर्ष जुन्नरला महाविद्यालयामध्ये घालवल्यानंतर भौतिकशास्त्र शिकायचं या उद्देशानं मी ओतुरला शेवटच्या वर्षाकडे गेलो, कारण जुन्नरच्या कॉलेजमध्ये ती सोय नव्हती. आणि मग ओतूरनंतर मी एमएससी साठी पुणे विद्यापीठात आलो. ओतूरच्या शेवटच्या वर्षाला असतानाच मी पक्षी कसा उडतो याचं विज्ञान समजून घेऊन त्याची गणित मांडण्याचा प्रयत्न केला. ते भारतातल्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये ते काम केलं आणि त्याचा मला फायदा झाला की हळूहळू माझी ती वृत्ती जागृत होत गेली. पुणे विद्यापीठामध्ये आल्यानंतर सुद्धा एमएससी करता करता मी दिल्लीच्या राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेमध्ये पण थोडंसं काम केलं, त्याचाही मला फायदा झाला. एमएससीला फर्स्ट क्लासमध्ये मी उत्तीर्ण झालो आणि बीआरसीने घेतलेल्या परीक्षेमध्ये मी सिलेक्ट झालो आणि माझी पीएचडी सुरू झाली. तर या पीएचडीचं बरंचसं काम मुंबईच्या बीआरसी भाभा अणू संशोधन केंद्र, पुण्याचं पुणे विद्यापीठ आणि काही काम जर्मनीच्या जर्मन रिसर्च सेंटर अशा ठिकाणी झालं. तर हे सगळं काम थिओरॉटिकल फिजिक्स अशाच क्षेत्रामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये बेसिकली सगळी आम्ही निसर्गाची तत्त्व जी आहेत त्या तत्वांवरती गणित मांडणं आणि ती सुपर कम्प्युटरवर करणं असा तो प्रवास झाला. आणि सध्या आता मी पुणे विद्यापीठामध्येच पोस्ट डॉक्टरल संशोधन करतो आहे.
या सर्व प्रवासामध्ये तुझे अध्यात्माची ओळख कशी झाली, म्हणजे स्वामीजींच्याकडे तू कसा आला, कसं आकर्षित झालं?
खरं तर घरामध्ये सुरुवातीपासूनच एक आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण होतं. तर लहानपणापासूनच भजन कीर्तन प्रवचन हे कायम कानावर पडत होतं, त्यामुळे एक मनामध्ये आध्यात्मिक ओढ अशी निर्माण होत होती, आध्यात्मिक उत्कर्ष माझ्या मनामध्ये जागत होती आणि त्या आध्यात्मिक आकर्षणाचं मी जतन केलं, त्याची मी जपणूक केली. नंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला अवांतर वाचन करता करता मी स्वामी विवेकानंदांच्या तत्वज्ञानाकडे विशेष आकर्षित झालो, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे, त्यांच्या तत्वज्ञानाकडे आणि एकूणच जीवनाकडे मला फार आकर्षण वाटायला लागलं. त्यातून मला राजयोग शिकावा असं मला फार वाटत होतं. तर योगायोगाने मला शिकण्यासाठी जुन्नरच्याच डॉक्टर उषाताई मोडक यांची भेट झाली आणि मग तिथे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. माझ्या आयुष्यामध्ये डॉक्टर उषाताई मोडक यांचं येणं हे मी माझ्या आयुष्यातला एक सुवर्णकाळ किंवा सुवर्ण क्षण असं समजतो, कारण त्यांच्यामुळेच मी परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांकडे येऊ शकलो, त्यांच्या चरणाशी मला डोकं ठेवण्याची संधी मिळाली आणि धार्मिक मार्गदर्शन आध्यात्मिक मार्गदर्शन मिळालं. जेव्हा मी विद्यापीठामध्ये एमएससी करत होतो त्यावेळेलाच उषाताईंच्या माध्यमातूनच 2005 साली सद्गुरु स्वामी मकरंदनाथांचा मला अनुग्रह मिळाला आणि मग माझ्या आध्यात्मिक मार्गाची दिशा बदलली, माझा दृष्टिकोनही बदलला. अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही विषयांकडे बघण्याची माझी दृष्टी अधिकाधिक सकारात्मक होत गेली. अध्यात्माचा आणि विज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास मी सुरू केला. तर विज्ञानामध्ये अध्यात्म शोधण्याचा आणि अध्यात्मातलं विज्ञान समजून घेण्याचा मी एकत्रितपणे प्रयत्न करत होतो. तर या अध्यात्माची गोडी वाढण्यासाठी स्वामीजींची अनेक पुस्तकं माझ्या वाचनात आली, अनेक प्रवचनं माझ्या कानावर येत होती, इंटरनेटवरती जे काही अपलोड्स आहेत ते सुद्धा मी नित्यानं ऐकत बघत होतो आणि त्याच्यामुळे एक पार्श्वभूमी हळूहळू तयार होत गेली. आणि खरं तर स्वामीजींचं जीवन हेच चालता बोलता ज्ञानेश्वर आहे, गीता आहे असं उषाताई नेहमी सांगतात, त्याच्याकडे मी खूप बारकाईनं बघत होतो आणि मला ते तंतोतंत पटत होतं. तर त्यांनी सांगितलेला परमार्थाचा अध्यात्माचा जो अर्थ आहे तो मी आजही खरं तर शक्य तेवढ्या शक्तीनिशी मी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा मला विज्ञानामध्ये सुद्धा खूपच उपयोग झाला.
तुझं हे जे चिंतन आहे आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल, पण त्यापूर्वी एक छोटा प्रश्न असा विचारतो की आमचं जे शिक्षण झालेलं आहे बहुतेकांचं ते म्हणजे जे फंडामेंटल फिजिक्स म्हणतात अगदी मूलभूत फिजिक्स किंवा अगदी पॉप्युलर म्हणजे न्यूटोनियन फिजिक्स इथंपर्यंतच मर्यादित आहे, परंतु ज्या आधुनिक त्याच्या संकल्पना आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणा किंवा आईन्स्टाईन थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी क्वांटम फिजिक्स या संदर्भात थोडक्यात आम्हाला सांग आणि मग आपण तुझं संशोधन तुझी चित्रांच्याकडे बघूया.
खरं तर शाळा कॉलेजामध्ये जे आपण विज्ञान शिकतो, जे भौतिकशास्त्र शिकतो हे सगळं न्यूटोनियन फिजिक्स या नावानं ओळखलं जातं, ज्यामध्ये न्यूटनचे फार जगप्रसिद्ध असे 3 गुरुत्वाकर्षणाचे नियम आपण शिकतो आणि खरं तर हे नियम आजही तितकेच वैध आहेत, तितकेच लागू पडतात. त्यामुळे आजही जगभरामधली बरीचशी औद्योगिक क्रांती, बरीचशी प्रगती, अगदी स्थापत्यविद्या याच्या त्या सगळ्या गोष्टी या न्यूटनच्या नियमावरच लागू होतात. मात्र असा एक समज होता की हे न्यूटनचे नियम हेच विश्वाचे अंतिम नियम आहेत का, मात्र ते हळूहळू येणाऱ्या संशोधनानंतर असं सिद्ध झालं की हे अंतिम नियम नाहीत तर याला मर्यादा आहेत, किंबहुना न्यूटनचे नियम हे काही ठराविक गोष्टींसाठीच लागू होतात, त्याच्या पलीकडे मात्र ते लागू होत नाहीत. आणि न्यूटनचं या नियमांच्या व्यतिरिक्त काही म्हणणं होतं तर त्या म्हणण्यानुसार ही गोष्ट कशी बदलत गेली त्याकडे आपण बघू शकतो. न्यूटनच्या मते या विश्वामध्ये स्पेस ज्याला आपण अंतराळ असं म्हणतो आणि टाइम किंवा काळ असं म्हणतो, वेळ असं म्हणतो, तर न्यूटनच्या म्हणण्यानुसार या ॲब्सोल्यूट गोष्टी आहेत, त्या निरपेक्ष आहेत, त्या स्वतंत्रपणे धावतात, त्यांचा एकमेकांशी तसा काही अर्थार्थी संबंध नाही. आणि स्पेस किंवा अंतराळ ही त्रिमितीय 3-डायमेन्शनल गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये या विश्वाच्या कुठल्याही गोष्टीचं वर्णन करता येतं आणि वेळ ही अविरतपणे आणि ती अतिशय सारख्या वेळानुसार ती धावत असते, म्हणजे ठराविक अंतराने ती धावत असते, त्याच्यामध्ये कुठलाही खंड पडत नाही किंवा त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्तपणा असं आपल्याला जाणवत नाही. आणि त्याला मग असं सांगितलं की जेव्हा ही अशी परिस्थिती आहे त्यावेळेला देवानं या विश्वाच्या निर्मितीच्या सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा कठीण असे कण तयार केले ज्याचे तुकडे कधी होऊ शकणार नाहीत, त्यांच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाची बलं तयार केली आणि जे नियम न्यूटननं सांगितले ते नियम त्याने प्रक्षेपित केले आणि या विश्वाला वेळ देऊन हे विश्व नावाचं मोठं यंत्र सुरू केलं असं त्याचं सांगणं होतं, असे त्याचे सिद्धांत आपल्याला सापडतात. तर हे नियम जवळजवळ 3 शतकं लोकांपर्यंत एक अंतिम नियम म्हणूनच चालत होते. मात्र या नियमाला सगळ्यात पहिल्यांदा तडा गेला तो म्हणजे फॅराडे आणि मॅक्सवेलच्या संशोधनानं. कुठल्याही एका तारेच्या जरी जर आपण चुंबक नेला तर त्याच्यातून विद्युत धारा वाहते असं त्यानं दाखवून दिलं आणि मग त्याला कळालं की हे गुरुत्वाकर्षणामुळे होत नाही, याच्यामध्ये जे बल येतं ते गुरुत्वाकर्षणाच्या वेगळ्या बलामुळे येतं, ज्याला आज आपण विद्युत चुंबकीय बल असं म्हणतो आणि त्याच्यावरती आजचं सगळंच इलेक्ट्रॉनिक्स सगळंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आपण असं म्हणतो की अवलंबून आहे किंवा त्याच्यावर आधारित आहे. तर त्यानं मग असं सांगितलं की या न्यूटनचं असं म्हणणं होतं की या विश्वामध्ये जेव्हा 2 कणांमध्ये गुरुत्वाकर्षण असतं तर ते जे गुरुत्वाकर्षणाचं जे बल आहे ते खूप रिजिड हार्ड आहे, कठीण आहे आणि ते कधी वाकत नाही असं त्याचं म्हणणं होतं, फक्त ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही असं त्याचं म्हणणं होतं. तर मॅक्सवेल फॅराडेने असं सांगितलं की बल ही एक गोष्ट नसून ते क्षेत्र आहे, त्याच्यामुळे त्याच्या क्षेत्राच्या जवळ गेलो की त्याचा आपल्याला अनुभव येतो, त्यामुळे क्षेत्र फील्ड ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा मॅक्सवेलने आणली आणि मग याच्यामध्ये पुढे प्रगती होत होत मग क्वांटम फील्ड थिअरी, क्वांटम मेकॅनिक्स, त्याला आपण शक्तीपुंज पुंज भौतिकी असं म्हणतो, नंतर आइन्स्टाईनची सापेक्षवादाचा सिद्धांत हा आपल्या समोर आला. याला सगळ्यात टोकाची गोष्ट म्हणायला जर आपण गेलो तर आइन्स्टाईनचा सापेक्षवादाचा सिद्धांत, तर त्याच्यामध्ये तो असं सांगतो की हे विश्वामध्ये जे अंतरा आहे त्याचे 3 मितीय आहे असं आपण म्हणू शकत नाही किंवा वेळ ही 1 मितीय असं नाही, तर हे एकत्रितपणे 4 मितीय ही व्यवस्था आहे, तर ती 4 डायमेन्शनल आहे. त्याच्यामुळे आपण विश्वामध्ये कुठल्याही वस्तूचं जर वर्णन करायला गेलो तर ते केवळ आपण 3 मितीय 3 डायमेन्शनल अंतरा याच्यामध्ये आपण कधी बोलू शकत नाही किंवा फक्त वेळेच्या संदर्भामध्ये बोलू शकत नाही, तर आपल्याला त्यांचा एकत्रित संदर्भ घेऊन जर आपण त्याचं वर्णन केलं तरच ते ग्राह्य होतं, अदरवाईज किंवा ते त्याच्या व्यतिरिक्त त्याला अर्थ राहत नाही. आणि मग याच सापेक्षवादाच्या सिद्धांताचा टोकाचा भाग म्हणजे असं म्हणता येईल की त्यानं मांडलेलं ऊर्जा आणि जडत्व यांच्यातलं समीकरण ते E=mc² असं आपण म्हणतो. तर हे सूत्र खरं तर आजवरही अनेकांना तितकं निष्कर्षमगलं नाही की याच्यामध्ये अजून काय अर्थ दडलेला असेल, की आपल्याला नेहमी माहिती असतं की जडत्वामध्ये ऊर्जा नेहमीच दडलेली असते, ती कन्व्हर्ट करता येते, रूपांतरित करता येते, मात्र केवळ जर ऊर्जा असेल तर त्याच्यातून जडत्व निर्माण करता येतं का हे या सूत्रातून सुद्धा दाखवलं जातं. आणि त्याच्यामुळेच फक्त या विश्वाच्या सुरुवातीला ऊर्जा होती आणि त्यातून हे विश्व जे जडत्व आपल्याला जाणतं किंवा जाणवतं ते जडत्व तयार झालं असंही या सूत्रातून एक समोर येतं. आणि जगभरातले शास्त्रज्ञ तर या ई या संज्ञेला आता तर वैश्विक ऊर्जा असं म्हणतात, त्याला Om=mc² असंही फार लोकप्रियतेनं म्हटलं जातं. तर आइन्स्टाईनच्या पुढच्या संशोधनाने काही गोष्टी समोर आल्या, त्याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती की अवकाश हे कधी वक्रीभूत नाही, पण ते तसं पाहिलं तर ते वक्री आहे, त्याच्यानंतर ते वाकलेलं आहे आणि वेळ ही कधी एकसारखी धावत नाही, तर अवकाशासोबत ती सुद्धा वागते, म्हणजे हे आपल्याला ऐकायला किंवा इमॅजिन करायला थोडं कठीण जात असेल. तर युक्लिडियनच्या भूमितीचे नियम तिथे कधी लागू होत नाहीत, म्हणजे उदाहरणार्थ आपण प्रतल घेतलं, एक प्लेन घेतलं, त्याच्यावरती 2 बिंदू घेतले, तर त्या ज्या 2 बिंदूंमधून कायमच एक सरळ रेषा जातं असं एक युक्लिडियन ज्योमेट्री सांगते. मात्र या सापेक्षवादाने असं सिद्ध केलं की 2 बिंदूंमधून कधीही सरळ रेषा जात नाही, तर ती वक्रीभूत होऊन जाते, किंवा त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज ही प्रतलावरती कायमच 180° भरते, तर ती जेव्हा आपण अंतराळात जातो तर त्यावेळेला ही 3 कोन कायमच 180° जास्त भरते, किंवा चौकोनांच्या 4 कोनांची बेरीज कायमच 360° भरते. याचा फक्त अर्थ एवढाच निघतो की जी आपल्याला जाणवतं ती आपली युक्लिडियन ज्योमेट्री आहे, ते अंतिम सत्य नाही. आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाने हे सांगितलं की आपण जे बघतो जे जाणवतं आपल्याला ते या सत्याचा फार छोटा असलेला भाग आहे, त्यामुळे सत्य हे त्याच्या पलीकडे आहे. अध्यात्मामध्ये इल्युजन नावाची कल्पना आपल्याला येते की ज्याच्यामध्ये आपण असं समजतो की जे मला दिसतं, जे मला जाणवतं, जे मी अनुभवतो हेच फक्त खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. तर हे त्याच्याशी पुष्टी देणारं तत्व आहे की आपल्याला जे जाणवतो ते त्याचा छोटासा भाग आहे, मात्र खरं तत्व खरं याच्यामागचं सत्य हे फार मोठं आणि पलीकडचं आहे.
तू या सगळ्याच्यामध्ये तुझा रिसर्च करणं हा खूप मोठा भाग आहे, तर तुझं संशोधन त्याच्याबद्दल.
सध्या मी आइन्स्टाईनचा सापेक्षवाद, क्वांटम थिअरी किंवा शक्तीपुंज यांच्या साह्याने जेव्हा काही अणू आणि रेणू एकत्र येतात तर त्या अणुवाणी रेणूंमध्ये त्यांचे गुणधर्म कसे बदलतात, विशेषतः चुंबकत्व हा आजही जगभरामध्ये न समजलेला न उमजलेला असा तो प्रश्न आहे. तर त्या प्रश्नामध्ये मी काहीतरी योगदान देण्याचा प्रयत्न करतोय. तर पीएचडी मध्ये अणूंच्या म्हणजे निकेल आणि कोबाल्ट याच्यामध्ये चुंबकत्व कसं तयार होतं अणूमध्ये, तर ते शोधण्याचा प्रयत्न केला. आणि आता आणि जिथे मी जर्मनीला जाणार आहे तर तिथे अशा काही गुंतागुंतीच्या चुंबकत्वाच्या प्रक्रिया मी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय.
आता आपण तुझ्या आपल्या मूळ विषयाकडे वळूया, की जो चिंतन आपण म्हणतोय की अध्यात्म आणि शास्त्र याच्यामधला जो चिंतन आहे त्या संदर्भात, की आपण जनरली बघायला गेलं तर त्याच्यामध्ये विरोधाभास जास्त सांगितलं जातो की आध्यात्मिक मंडळी म्हणत राहतात की विज्ञान हे फक्त भौतिक सुखाकडे जातं, विनाशकारी आहे, आणि वैज्ञानिक म्हणत राहतात की तुमचं अध्यात्म ज्ञान हे फक्त तुमचं मानसिक आहे, देव असे तुम्हाला दिसत का नाही, या पद्धतीचे कायमच कॉन्ट्राडिक्टरी एकमेकांचे आरोप होत राहतात.
बरोबर,
खरोखर या दोन्ही गोष्टीमध्ये विरोधाभास आहे का, दोन दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं वाटतं कधी?
आपण विरोधाभास याकडे वळण्यापूर्वी दोघांच्या संज्ञा गच्छा याच्याकडे थोडा वेळ वळूया. तर अध्यात्म आणि विज्ञान या दोघांमधला फरक संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्येच नमूद करून ठेवलाय आणि त्या गच्छेला आजवरही तसुवर सुद्धा तडा गेला नाही असं म्हणायला हरकत नाही. तर माऊली म्हणतात की या विषयामध्ये दोन गोष्टी घडतात, एक म्हणजे काहीतरी अनुभवायला येणं आणि हा अनुभव ज्या शक्तीला येतो ती शक्ती, अशा दोन गोष्टी घडतात. तर अनुभव ज्याचा येतो किंवा जो अनुभव येतो त्या अनुभवाचं सगळं अभ्यास याला विज्ञान आपण असं म्हणू शकतो, आणि हा अनुभव ज्या शक्तीला येतो त्या शक्तीचा अभ्यास म्हणजे आपण अध्यात्म असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात अध्यात्म हे अंतर्मुख आहे जे आपल्या मनाचा मनाच्या शक्तीद्वारे किंवा योगशक्तीद्वारे आपल्यातल्या असलेल्या आत्म्याचा किंवा आपल्यातल्या असलेल्या सत्याचा शोध घेतं. तर विज्ञान हे बहिर्मुख आहे, म्हणजे विज्ञानाचं परीघ हे फक्त पंचेंद्रियांना जे जाणवतं त्या पंचेंद्रियाच्या जाणवणाऱ्या क्षेत्रामध्येच ते विखुरलेलं आहे. तर अध्यात्मामध्ये मुख्यत्वे कुठल्याही साधनाद्वारे किंवा कुठल्याही गोष्टीद्वारे मोजदात करता येत नाही किंवा पृथ्थकरण करता येत नाही, तर आत्मिक शक्तीनंच अनाकलनीय गोष्टीचं आकलन करण्याची शक्ती प्राप्त करण्यासाठी जे काही केलं जातं ते अध्यात्मामध्ये केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या उलट विज्ञानामध्ये तर प्रयोग हा तर अगदी आलाच, प्रयोग हा ओघानच येतो आणि त्याच्यामुळे पदार्थाचे मूलभूत गुणधर्म आणि गणित याच्यावरती विज्ञानाची मुख्य भिस्त अवलंबून आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र विज्ञानामध्ये सुद्धा काही गोष्टी या डोळ्यांनी बघता येत नाहीत, म्हणजे अणूचं अंतरंग अजूनही मानवाला डोळ्यांनी बघता आलं नाही, कारण ती मानवाच्या शक्तीपलीकडे आहे. किंवा डोळ्यांनी बघता येत नाही किंवा काही अनुभवता येत नाही, मात्र काही परिणामांद्वारे त्याचं अस्तित्व सिद्ध करता येतं. तर ही विज्ञानाची काही खासियत आहे. मात्र विज्ञान जसं जसं स्थूल गोष्टींकडून सूक्ष्म गोष्टीकडे जायला लागतं तसं तसं आपल्याला ते अध्यात्माच्या अधिक जवळ जातं की काय असं जाणवायला लागतं. आपल्याला असं लक्षात येतं की अध्यात्म आपल्याला ही कायम शिकवण देतं की संपूर्ण विश्वामध्ये एकच असं चैतन्य भरून राहिलं आहे आणि त्याचा अनुभव साधनेद्वारे आपल्याला होऊ शकतो आणि ते परमेश्वरी तत्व आणि आपण एकरूप होऊ शकतो. तर सर्वसामान्यपणे सर्वसामान्य जाणीवेच्या अवस्थेत मानवाला या तत्वाची कल्पना नसते, त्यामुळे तो मी वेगळा या विश्वाचे प्रत्येक तत्व वेगळी असंच तो मानत राहतो. आणि दैनंदिन जीवन जगत असताना मग त्याला वर्गवारी ही उपयोगी पडेल असेल कदाचित, मात्र त्याला जाणवणारं हे विश्वाचं अंतिम सत्य आहे असं आपल्याला कधी म्हणता येत नाही. आणि तत्वज्ञान तर असं सांगतं की केवळ या जाणवणाऱ्या गोष्टी या सत्याच्या भ्रमाच्या बाजू आहेत किंवा संक्षिप्त बाजू आहेत, तर सत्य आणि ब्रह्म याविषयीच्या अज्ञानातून निर्माण झालेली ही आपल्याला जाणवणारी माया आहे असं म्हणायला हरकत नाही. उपनिषद तर म्हणतात की समाधीच्या शुद्ध अवस्थेला जेव्हा आपण प्राप्त होतो तर त्या प्राप्त झाल्यानंतर संबंध विश्वाच्या मूलभूत एकात्मतेची जाणीव होते. आणि गंमत म्हणजे ही अध्यात्माला जाणवलेली जी एकात्मतेची जाणीव आहे ही विज्ञानाला सुद्धा जाणवते, म्हणजे त्या ज्या आता नवीन मॉडर्न फिजिक्सचे जे काही प्रयोग आहेत त्या प्रयोगाद्वारे सुद्धा हा विज्ञान इथंच पोहोचतं की आपल्याला ह्या विश्वामध्ये एकात्मता जाणवते. तर पदार्थाच्या जितक्या खोलात आपण जाऊन डोकावतो जितक्या लहानात लहान अवस्था आपण गाठतो तर त्या अवस्थेमध्ये जेव्हा विज्ञान अभ्यासतं त्यावेळेला स्थळ काळ घटना नंतर त्याचा परिणाम या सगळ्या संकल्पना एक वेगळं स्वरूप धारण करतात. जसं मी म्हणालो की क्वांटम थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे किंवा बाकीचं पुंज भौतिकशास्त्र आहे किंवा युनिफाईड फील्ड थिअरी आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास करतो आपण तर त्यावेळेला आपल्याला अध्यात्म आणि विज्ञान एकच गोष्ट सांगत आहे की काय असा भास निर्माण होतो. एक उदाहरण दाखल म्हणून मी एक
तुम्हाला तेच सांगत म्हणजे तसं जर उदाहरण द्यायचं झालं की एका बाजूला कसं
उपनिषद सांगतात की हे विश्व अनादि अनंत आहे, त्या विश्वाला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. विज्ञान आता कुठेतरी या तत्वाच्या जवळ जायला लागलाय. म्हणजे आपल्याला हे अगोदरपासून माहिती आहे की या विश्वाला अंतच नाही. आपल्या ह्या विश्वाच्या आकाशगंगा त्याच्या पलीकडे अजून विश्व असं काहीतरी ग्रहित धरलं तरी या विश्वाला अंत नाही ही गोष्ट समजते. मात्र सुरुवात नाही हे कसं म्हणणार? तर ज्या वेळेला लोकांना असं कळालं की अणू हा विश्वाचा सगळ्यात छोटा कण आहे त्यावेळेला लोक असं म्हणायला लागले की अणू ही विश्वाची सुरुवात आहे. अणू एकत्र केले की हे विश्व तयार होतं. नंतर मग असं कळालं की अणूच्या अंतरंगामध्ये न्यूक्लियस सापडतो, केंद्रक सापडतो, मग इलेक्ट्रॉन सापडतात, मग केंद्रकाचे न्यूक्लियर फिजनने तुकडे पडायला लागले, मग त्या केंद्रकामध्ये प्रोटॉन मिळायला लागले, न्यूट्रॉन मिळायला लागले, नंतर पुढे अजून त्याचं फिजन पडायला लागलं, प्रोटॉनचे तीन तुकडे झाले, त्याचे क्वार्क झाले, क्वार्क नावाचे पार्टिकल तयार झाले. विज्ञानाचं सांगतं की क्वार्कचे पुन्हा सहा कण तयार होतात, या सहा कणांचे अजूनही तुकडे पडून 1,00,000 कण तयार होतात. जो सगळ्यात शेवटचा कण आहे या कणाचे सुद्धा अजून तुकडे पडतात असं हे आजचं विज्ञान सांगतं. त्याच्यामुळे आता विज्ञान अशा निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचत आहे की या विश्वाला सुरुवातच नाही, या विश्वाला आधी नाही. आणि गंमत म्हणजे अशी की जो तुकडा पडलेला कण आहे हा तुकडा पडलेला कण ज्याच्यापासून तुकडा पडला त्याच्यापेक्षा जास्त वजनदार आहे, त्याच्यामुळे त्याचे तुकडे पडतच राहणार, इतकं ते गमतीशीर आहे. याचा संदर्भ आलाच आहे म्हणून अजून एक गोष्ट मला सांगायची वाटते ती म्हणजे की अणूंचं विभाजन करून विश्व जेव्हा या अंतिम सत्यापर्यंत येऊन पोहोचलं तर या विज्ञानाचा जो सांगण्याचा मार्ग आहे की या विश्वाला आधी नाही अंतही नाही, तर विज्ञान असं सांगतं की या कणाच्या मूलभूत जेव्हा मी आकाराला जातो त्यावेळेला मला जे काही जाणवतं ते अध्यात्माच्या अतिशय जवळ जातं. आणि अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातलं साम्य असं की जेव्हा विज्ञान असं म्हणतं की जेव्हा मी मूलभूत कणाच्या जवळ जातो त्यावेळेला मला विश्वाची सत्य सापडतात, तर मग त्याचं वर्णन कराल का असं जेव्हा म्हणायला जातात. तर जसं आपण अध्यात्मामध्ये समाधी अवस्थेला गेल्यानंतर त्याचं वर्णन करता येणं शक्य नाही, ते शब्दांच्या पलीकडचं आहे, वाणीच्या पलीकडचं आहे. उपनिषद असं सांगतात की तिथं कधी दृष्टी सुद्धा पोहोचत नाही, तिथं कधी मनही पोहोचत नाही, वाणी पोहोचत नाही, आणि अशा अवस्थेचं वर्णन कसं करावं हेच समजत नाही असं उपनिषद सांगतात. एका बुद्ध साधकाचं सुझुकी नावाच्या एक वाक्य मी इथं उद्धृत करतो. तर ते सांगतात की मनाच्या सर्वसामान्य अवस्थेला समाधीच्या अवस्थेचं शब्दात वर्णन करायला सांगणं हा विरोधाभासच कोड्यात टाकणार आहे. तर याच्याच बरोबर मी दुसरं एक उदाहरण देतो की क्वांटम मेकॅनिक्स मध्ये हा कण जेव्हा आपण सगळ्यात शेवटी बघायला जातो तर त्यावेळेला विज्ञान असं सांगतं की हा कण कण नाहीत तर तो एक तरंग आहे, तो एक वेव आहे. आणि कधी कधी असं जाणवतं की हा कणासारखा वागतो, कधी कधी हा तरंगासारखा वागतो. काही प्रयोग असे सांगतात की ते एकाच वेळेला तरंग आणि एकाच वेळेला कण आहे तरच तो प्रयोग सिद्ध होतो. म्हणजे असं की त्याचं वर्णन नेमकं कसं करावं, म्हणजे या अवस्थेचं वर्णन कसं करावं यासाठी कधी शब्दही मिळत नाहीत आणि ती अवस्था मनाला कल्पनाही करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अशी एक वेळ येते की एक इलेक्ट्रॉन एका अणूच्या अनेक ठिकाणी एकाच वेळेला उपस्थित आहे. जसं आपण म्हणतो की एक चैतन्य सगळ्यांमध्ये भरून राहिलंय ते एकाच वेळेला एकच तत्त्व आहे, तसं ते क्वांटम मेकॅनिक्समध्ये सुद्धा जाणवतं. आणि मग याचा शोध ज्यानं लावला त्या जगप्रसिद्ध हायझेनबर्गचं मी एक वाक्य इथं सांगू इच्छितो. तो म्हणतो की या पातळीवर जिथं ते असे ड्युअलिटी दिसतात तर या पातळीवर भाषेची अडचण हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. आम्ही अणूंच्या आतील विषयावर बोलू इच्छितो पण ते सर्वसामान्य भाषेत बोलणं अजिबात शक्य नाही आणि ते मानवी कल्पनेच्याही पलीकडे आहे. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याला जाणवतात. तर या नियमावरून आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञानाचे आणि अध्यात्माचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी देखील ते एकाच सत्याचं वर्णन करतात आणि जवळपास त्यांचे शब्दही असे सारखे आपल्याला आढळतात.
खूप इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे. आता तू हायझेनबर्गचं उल्लेख केलास की बरेच शास्त्रज्ञांचा देखील उल्लेख येतो की त्या शास्त्रज्ञांनी कुठेतरी भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा भारतीय उपनिषदामध्ये डोकायचा प्रयत्न केला. असंही ऐकतो की बरेचसे पाश्चात्य शास्त्रज्ञ सध्या संस्कृतचा अभ्यास करतात की या योगे ते वेदाचा अभ्यास आणि उपनिषदाचा अभ्यास करू शकतात आणि त्याच्यामधनं कुठेतरी ह्या शास्त्रामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा किंवा काही खुली त्यांना मिळतील. हे खरोखर सत्य आहे का आपण आपली पाठोपण तपून घेण्यासाठी आपण बऱ्याच म्हणतो आमच्या पूर्वजांना सगळं काहीच माहिती होतं असं आहे की खरोखर त्या दृष्टीनं काही घडत आहे?
खरंच याच्यामध्ये खूप तथ्य आहे की आपल्या उपनिषदांमध्ये आपल्या वेदांमध्ये आणि एकंदरीतच अध्यात्माच्या अभ्यासामध्ये या विश्वाच्या संकल्पनेची खूप सारी उत्तरं मिळतात आणि त्याचा अभ्यास आत्ताच नाही तर गेल्या 100 वर्षापासून अनेक परदेशी शास्त्रज्ञ आपल्याकडे करतायत. मी काही नावं घेऊ इच्छितो त्याच्यातली मी एक दोन जणांची वाक्य सुद्धा मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. निकोला टेस्ला किंवा केल्विन ज्यांनी थर्मोडायनॅमिक्स मध्ये किंवा मॅग्नेटिझम मध्ये खूप काम केलं, त्यांनी वेदांचा उपनिषदांचा फार सुरेख अभ्यास करून ठेवला होता. त्याच्यानंतर वॉल्टर रसेल हा कॉस्मॉलॉजी किंवा जे आपलं अंतराळ विज्ञान आहे त्याच्यावरती त्यांना खूप मोलाचं संशोधन करून ठेवलंय आणि त्याची देखील वाक्य आपल्याला अनेक ठिकाणी सापडतात की उपनिषदांमधून त्याला अनेक प्रेरणा मिळाल्या, वेदांमधून त्याला अनेक प्रेरणा मिळाल्या. ओपेनहॅमर हे एक न्यूक्लिअर फिजिक्स मधलं फार नावाजलेलं असं नाव आहे, नोबेल लॉरेट आहे, त्याने सुद्धा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. हायझेनबर्ग याचं मागाशीच मी वाक्य सांगितलं किंवा नील्स बोर यांना अणूचा शोध लावला त्याचा सुद्धा याच्याविषयी खूप एकमत होतं की हे सगळं शेवटी तत्वज्ञानाकडे जातंय की काय असं मला वाटायला लागतं. किंवा श्रोडिंगर ज्याच्या सिद्धांतावर सगळं पुंजभौतिकी शास्त्र उभं आहे तो तर वेदांचा अतिशय चांगला अभ्यासक होता आणि त्याच्यामुळे एक असा विश्वास दिसतो की वेदांमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतात. आता याचं मी एक उदाहरण द्यायचं म्हणून जर आपण बघायला गेलं तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा पुंजभौतिक शास्त्राविषयी आपण बोलतो त्यावेळेला एका ऋषितुल्य युगाचं मी एक मत जुळवून त्यांच्याशी बघतो तर हायझेनबर्ग असं म्हणतात की या पुंजभौतिक शास्त्रानं आजवरच्या विज्ञानाचा पाया आणि आधारच काढून घेतला की काय असं वाटतं. म्हणजे तोपर्यंत अशी कल्पना होती की विश्व स्थूल आहे, या विश्वामध्ये सगळ्या शेवटचा मिळणारा कण आपल्याला मिळू शकतो. नंतर जेव्हा त्याला ती अनसर्टन्टी प्रिन्सिपल किंवा सगळ्या गोष्टी कळायला लागल्या त्यावेळेला तो हे म्हणत होता, तो म्हणतो की जणू काही विश्वाच्या मुळाशी असलेल्या सत्याची जमीनच तळकली की काय असं मला वाटायला लागलंय. अगदी आईन्स्टाईन सुद्धा हेच म्हणतो आणि त्याच वेळेला योगी अरविंद भारतामध्ये समाज अवस्थेतील अनुभवानंतर सत्याचं वर्णन करताना ते असं म्हणतात की सर्वच गोष्टी त्यांचं स्वरूप अस्तित्व परमावस्थेत जाताना आपल्याला बदलताना दिसतात. जाणीवेच्या अत्यंत खोल अवस्थेत असताना तिथं अतिशय विस्तीर्ण आणि खोल अशा असा अनुभव आपल्याला मिळतो जिथं दृष्टी जाणीव आणि सर्व काही एका वेगळ्याच अवस्थेमध्ये जातात. तर याचं अजून एक उदाहरण मी देतो म्हणजे वाक्यांचं आपल्याला जेव्हा किंवा या व्यक्तींचं आपल्याला मतं जाणून घ्यायचे तर त्यावेळेला आपण असं म्हणतो की हे झालं सूक्ष्म विज्ञानाबद्दल, तर स्थूल विज्ञान आपल्याला काय सांगतं. तर स्थूल विज्ञानामध्ये जर आपण अंतराळाचा विचार केला तर आधुनिक भौतिकशास्त्र कॉस्मॉलॉजी असं सांगतं की हे विश्व प्रसरण पावतंय असं खूप वर्षांपर्यंत चालत आलं होतं. आत्ताचं नवीन संशोधन असं सांगतं की ते प्रसरण पावतं एवढंच नाही तर ते परत एका बिंदूमध्ये आकुंचन पावणार आहे, अर्थात याचा काळ काही करोडो वर्षांमध्ये असेल. पण हे विश्व प्रसरण पाहून एका बिंदूमध्ये येणं ही एक कायम चालणारी सायकल असणार आहे. आता ह्याचा अर्थ आपण जर समजून घ्यायचा आणि हे विश्व प्रसरण पावतं म्हणजे कुठलेही दोन बिंदू हे एकमेकापासून कायमच दूर जातील आणि ते परत एकत्र येऊन ते एका बिंदूमध्ये मिश्र होतील. तर याचा एक उत्तम असा उल्लेख आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या गीतेमध्ये सापडतो आणि ते म्हणतात की काळाच्या दिनाच्या रात्री सर्व गोष्टी माझ्यामध्ये विलीन होतात आणि जेव्हा काळ नवीन दिवस धारण करतो तेव्हा मी सगळ्या विश्वाला ब्रह्मांडाला पुन्हा एकदा प्रकाशामध्ये आणतो आणि अशा प्रकारचं सर्व निर्माण आणि त्याचा अंत हे शेवटी माझ्यामध्येच येऊन विसवतात आणि कधीही न संपणाऱ्या सृष्टीचं हे चक्र मीच घडवून आणतो. याच्यामागे जर आपण सूक्ष्म अर्थ जर घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला हेच जाणवतं की या विश्वाला सुरुवात आणि त्याचं प्रसरण पावणं त्याच्यामध्ये पुन्हा आकुंचन पावणं हे सगळ्या गोष्टी सायकलिकली घडून येतात. त्याच्यामुळे अनंत वेळा घडून येणारी निर्मिती आणि विनाशाचं हे चक्र हे शेवटी जड आणि चैतन्याच्या एकरूपतेनंच शक्य होतं असं भौतिकशास्त्र आपल्याला सांगतं. त्यामुळे असे अनेक आपल्याला उदाहरणं मिळू शकतात की ज्याच्यामध्ये भारतीय अध्यात्म आणि एकूणच आधुनिक विज्ञान हे एकाच गोष्टीकडे पोहोचतात असं आपल्याला दाखवता येऊ शकतं.
मला असा एक प्रश्न त्याला थोडं वैयक्तिक विचारायचं आहे की जसं उपनिषदांचा फायदा अनेक शास्त्रज्ञ करून घेताना दिसतं त्याच्यामध्ये तुला वैयक्तिकरित्या स्वामीजींच्याकडे आल्यानंतर तुझ्या संशोधनाच्या दृष्टीने काही प्रेरणा मिळाल्यात का?
नक्कीच. खरं तर गुरुकृपेशिवाय ज्ञान नाही, गुरुकृपेशिवाय दृष्टी नाही आणि गुरुकृपेशिवाय प्रेरणा नाही असं मी तर एका वाक्यात असं वर्णन करेल की सद्गुरूंकडे आल्यानंतर जेव्हा ध्यानाच्या अवस्थेतून आपण गेल्यानंतर समतोल समदृष्टी आपण जेव्हा धारण करतो तर त्यावेळेला मी असं सांगेन की याचा सगळ्यात मोठा फायदा जर काय होत असेल तर विज्ञानामध्ये योग्य प्रश्न उपस्थित करणं. समतोल दृष्टीनं जेव्हा आपण प्रश्न उपस्थित करतो तर ते योग्य प्रश्न हे या विश्वाच्या मूलभूत प्रश्नांची उकल करण्यास फार कारणीभूत ठरतात. असं म्हणतात की चांगल्या उत्तरापेक्षा चांगला प्रश्न हे खूप मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे मला इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जर काही जाणवलं असेल तर ते चांगले प्रश्न उपस्थित करणं असं जाणवलं आणि सद्गुरूंकडे आल्यानंतर जेव्हा मला अध्यात्म कळायला लागलं तर या अध्यात्माबरोबर विज्ञान कशी तुलना करतात किंवा विज्ञानाची तुलना कशी करावी नंतर अध्यात्माची तत्व नेमकी काय सांगतात हे कळायला मला इथे येऊन फार मदत झाली आणि त्याच्यामुळे मला खरं तर मी काही वर्षांपूर्वी स्वामीजींचं पुस्तक वाचलं होतं त्याच्यामध्ये स्वामीजींनी सापेक्षतावादावर खूप चांगलं लिहिलं होतं आणि त्यातून मला फार प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेचं ही आज फलित आहे असं मी म्हणायला हरकत नाही कारण अध्यात्मामध्ये आणि विज्ञानामध्ये जी काही साम्य आहेत ही साम्य खरोखरच अनुभवायला मिळायची जर असेल तर विज्ञानाइतकंच अध्यात्माचाही अभ्यास करणं तितकं आवश्यक आहे असं मला वाटतं.
खरं तर विकास बरोबर ही चर्चा आपणाला खूप वेळ आपण खरंच करू शकू. त्याचं जे चिंतन आहे ते आपण त्या प्रश्न विचारत जाऊ आणि त्यांना त्याची उत्तरे द्यावी आहे अशा पद्धतीनं बराच वेळ चालू शकतो. पण आपण वेळेअभावी इथं थांबत आहोत. पण मी एवढंच नक्की सांगू इच्छितो की हा पूर्णविराम नाही आहे, आपण याला स्वल्पविराम म्हणू. कारण पुन्हा एकदा ज्यावेळेला वेळ मिळेल त्याला आपण विकास बरोबर पुन्हा एकदा या संदर्भात चर्चा करणार होत्याचं. आणखी जे आधुनिक शास्त्र जे चालू आहे आणि त्याचा आणि अध्यात्माचा समन्वय कसा आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत. अंदाजे जानेवारीमध्ये विकास जर्मनीला जाणार आहे, त्याच्यापूर्वी आपण हा अशी आणखी येतं कोणता एक्सटेंडेड पार्ट टू ऑफ मुलाखत असं घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. विकास थँक्यू व्हेरी मच असंच म्हणून मी, कारण मला मी म्हटल्याप्रमाणे खरंच तुझं हे सगळे इंग्रजीमध्ये ज्या फ्लुएन्सीली तो बोलू शकला असतात पण आम्हाला समजा सगळ्यांना समजण्यासाठी म्हणून तुला मराठीमध्ये आणताना जे काही कष्ट पडले ते खरोखर जाणवत होते. या सर्वाबद्दलच आमच्या सर्वांच्या तर्फे तुझं हार्दिक आभार. आणि आपण देखील विकासला त्याच्या पुढच्या संशोधनासाठी आणि त्याच्या जर्मनी त्याला वास्तव्यासाठी शुभेच्छा देऊया. आणि आपण इथे
चिंतन आणि हा सगळा अभ्यास मी परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथांच्या चरणी अर्पण करतो. यातलं जे काही चांगलं आहे ते सगळं त्यांचंच आहे आणि जे काही राहिलं आहे ते सगळे माझ्या समजण्यामध्ये चुकायचं असं मी समजतो. हरी 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 ओम.
सुधीर दादांनी विकासला घेतलेल्या मुलाखतीनंतर काय बोलायचं असा मला चांगलाच प्रश्न पडलेला आहे. त्याचा रिसर्च पेपर कुठे जर्मनी वाचला गेला तो वाचायला गेला होता तेव्हा ऐकण्यासाठी जे सायंटिस्ट आलेले होते त्याच्यात 20 नोबेल प्राइस विनर जे होते असे न्यूक्लिअर फिजिक्सचे 20 सायंटिस्ट आवर्जून उपस्थित राहिलेले होते. आपल्या आपल्या इथं खेडोपाडी कशी बुद्धिमत्ता ठासून भरून राहिलेली आहे याचा प्रत्यय फक्त त्याला योग्य मार्ग मिळण्याची गरज असते. ती तो मार्ग जर मिळाला तर काय होऊ शकत याच विकास हे उदाहरण आहे असं मला वाटतं. न्यूटनच्या सिद्धांतानुसार जे स्थूल आणि आपल्या गरजेपुरते व्यवहार आहेत ते व्यवहार तसेच चालू राहणार आहेत. ते सिद्धांत आपल्या नेहमीच्या व्यवहाराकरता अबाधितच आहेत पण त्याच्या पलीकडं सायन्समध्ये जर डोकावलं तर त्यांनी सांगितलं की त्याच्यातले कित्येक सिद्धांत हे त्या प्रतलावर कालबाह्य झाले. थोडक्यात न्यूटननी आपल्याला जे जग नियमबद्ध जग दाखवलं ते एक प्रकारे इल्युजन आहे थिअरटिकल फिजिक्सच्या दृष्टीने. मी वाचलं तर की जे ऑब्झर्व्ड ऑलरेडी ऑब्झर्व्ड अशा वस्तू आहेत त्या इल्युजन आहेत आणि त्या जर इल्युजन असतील तर ऑब्झर्वर देखील इल्युजनच आहे, ऑब्झर्वर देखील सत्य नाही. ऑब्झर्वर हा देखील एक इमेजच आहे, संस्काराची पूर्वग्रहांची अशी इमेज म्हणून ऑब्झर्वर काम करतो. आणि ज्या ऑब्झर्व्ड म्हणून गोष्टी आहेत तर त्या देखील अंतिम सत्याच्या दृष्टीने भ्रमच आहेत. मात्र इल्युजन जेव्हा होतं तेव्हा काहीतरी मूळ वस्तू असणं आवश्यक असतं तर इल्युजन असेल. काही मूळ वस्तूच नाही तर इल्युजन अशक्य आहे. असं असल्यामुळे जग हा जर भ्रम असेल तर जगाच्या बुडाशी काहीतरी एक निश्चित शाश्वत असं तत्व असलं पाहिजे की त्या तत्वामुळे मग हा भ्रम म्हणून भासेल. तसंच ऑब्झर्वर देखील जर इल्युजन असेल तर ऑब्झर्वरच्या देखील बुडाशी काहीतरी शाश्वत असलं पाहिजे. अगदीच लॉजिकली तरच ऑब्झर्वर जी इमेज धारण करतो ती इल्युजन म्हणून म्हणता येईल. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांनी लिहिलेले काही अभंग मी वाचीन. ते असं म्हणतात, शून्य निरसुनी दोन्ही निरखिले, तेथूनी देखिले निज वस्तू. विचाराचं निरसन केलं, विचार नाहीसे झाले. विचार नाहीसे झाल्यानंतर विचाररहितता निर्माण झाली. ती विचाररहितता देखील बाजूला सारली आणि मग दोन गोष्टी मी पाहिल्या. कोणत्या दोन गोष्टी पाहिल्या? एक पाहायचं आहे ते आणि जो पाहणार आहे तो, अशा दोन गोष्टी मी पाहिल्या. शून्य निरसुनी दोन्ही निरखिले, तेथूनी देखिले निज वस्तू. आणि लक्षात आलं की एक निज वस्तूच केवळ उपस्थित आहे, बाकी काहीच नाहीये. स्वप्रकाशमय आत्मा सदोदित, सर्वत्र भरित एकमेव. आता ज्ञानोबा येतील. उद्या उद्या नाही का? ते काय सांगत येतील? ते भक्ती सांगत येतील, पण अद्वैत बोध देखील सांगत येतील. ते असं म्हणतात की ही जी निज वस्तू आहे ती निज वस्तू म्हणजे स्वप्रकाशमय, त्याला आत्मा असं म्हणता येईल. सदोदित म्हणजे नेहमीच असणारा, कधी आहे कधी नाही असं ज्याचं स्वरूप नाही असा. सर्वत्र भरित एकमेव, आणि तो देहाच्या सापेक्ष माझ्याच ठिकाणी आहे असं नाही, तर सर्वत्र भरलेला आहे एकसारखा. ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसुनी, झालो निरंजनी लीन आधी लीन आधी. त्या ठिकाणी मी ध्येय स्वरूप काही, ध्यान करणारा कोणी एक आणि ध्यानाची प्रक्रिया, या तिन्हीचं निरसन करून मी निरंजन म्हणजे ज्या ठिकाणी जन नाही, ज्या ठिकाणी विश्व नाही, ज्या ठिकाणी जगत नाही, ज्या ठिकाणी दृश्य सृष्टी नाही, ज्या ठिकाणी इंद्रियांना समजेल असं काहीही नाही, त्या ठिकाणी मी लीन झालो. अहम हे स्वरूप गिळून या पाही, देहीची विदेही स्वसंवेद्य. त्याकरता मला प्रथम देहाच्या सापेक्ष असणारा अहम गिळायला लागला. मग अहमचं शुद्ध स्वरूप राहिलं मी असं, तर तेही संपायला लागलं। असं जेव्हा झालं तेव्हा माझा देह विदेहत्वाला प्राप्त झाला आणि स्वसंवेद्य म्हणजे स्वतःच स्वतःला समजायला योग्य असं काही शिल्लक राहिलं। बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा दास, झाला समरस परब्रह्म असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। एवढं सगळं सांगून म्हणजे आता तुम्हाला तुम्ही फिजिक्स ऐकता आहात का परमार्थ ऐकता आहात असा संभ्रम निर्माण होईल अशा भाषेत ज्ञानेश्वर महाराज बोलल्यानंतर मग ते असं म्हणतात की बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा दास झाला समरस परब्रह्म। ज्ञानेश्वर महाराजांनी असे खूप अभंग लिहिले बर का, जे जरा नीट पाहिले तर थिओरिटिकल फिजिक्स करता उत्तम कल्पना घेण्यासाठी देखील शोधण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो। काही मी वाचतो, दृष्टी माझी रूप लखलखीत देखले, अव्यक्त ओळखिले तेजाकार असं ते म्हणतात। आपण दृष्टीच्या योगाने रूप पाहतो बरोबर आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी दृष्टी रूप पाहते त्या दृष्टीच्या अंतर्गत मी एक लखलखित रूप पाहिलं स्वतःच स्वरूप, ते अव्यक्त होत आणि तेजोमय होत, सावळे सुंदर रूप बिंदुले मन हे मुराले तया माझी। ते सावळं होत, सुंदर रूप धारण केलेलं बिंदू स्वरूप असं, आणि त्या ठिकाणी माझं मन पहिलं मुरून नाहीस झालं। अणुरेणू ऐसे बोलती संत जन आला शब्द, ब्रह्मांड संपूर्ण तया पोटी, माझ्या असं लक्षात आलं की मन नाहीस झाल्यानंतर ज्याला अणुरेणू असं संत जन म्हणजे ज्यांनी शाश्वत ओळखलेलं आहे ते ज्याच्या संबंधी बोलतात ते माझ्या ठिकाणी मी अनुभवलं आणि त्याच्याच अंतर्यामी सर्व ब्रह्मांड नटून राहिलेलं आहे असं मला समजलं। ब्रह्मांड संपूर्ण तयापोटी, निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला, हे सगळं मी जाणलं अशा अभिमानाने ते म्हणत नाहीत प्रत्येक वेळेला। मागच्या अभंगामध्ये बाप रखुमा देवीवर विठ्ठलाचा दास असं ते म्हणाले, हे जो जाणणारा आहे तो नम्र झाला आणि त्याला समजलं तो विठ्ठलाचा दास होऊन राहिला, कुठेही बुद्धीचा अभिमान अहंकार नाही। या ठिकाणी देखील ते म्हणतात की निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला, हे मला स्वतंत्र समजलेलं नाही, हे निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे मला समजलं, ही खरी निवृत्तीची खूण आहे, हे गुरूंनी दाखवलं म्हणून ज्ञानदेवांना कळलं। सोयरा लाधला निवृत्ती कृपे, ते भाऊही होते एकमेकांचे, खरं सोयरा हा शब्द देखील पण त्यांनी वापरला। निवृत्तीच्या कृपेनी मी धन्य झालो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अजून वेळ आहे, अजून एखाद दुसरा अपंग बघू बर का? पाहणे जे काही त्याशी मुळी पाहे, जे काही पाहणं आहे, जे काही पाहायचं आहे त्याच्या मुळाशी जाऊन पहा, मग सुखी राहे योगी राया। जे जे पाहतो आहोत त्याच्या मुळाशी जा आणि पहा, तिथं तुला परब्रह्म सत्ता आढळेल, मग तू सुखी होशील असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मी तू द्वैत भ्रांती पहारे काढूनी, जेव्हा बाहेरचं पाहतो आहे तेव्हा मी पाहतो, जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मी मला मी म्हणतो आणि तुला तू म्हणतो, हे द्वैत झालं। त्याच्या उलट तू देखील जेव्हा तुला पाहशील तेव्हा मी म्हणशील आणि मला तू म्हणशील। खरं म्हणजे तू हा प्रकार नाही, मीच्या सापेक्ष तू उभा आहे। मी तुला तू म्हणतो म्हणून तू स्वतःला तू म्हणत नाही, तू स्वतःला मी म्हणतो आणि मला तू म्हणतो, म्हणजे मी खरा आहे आणि द्वैत म्हणजे जो दुसरा भासतो तो खोटा आहे, तो व्यवहारा करता आहे। मी तू द्वैत भ्रांती पहारे काढूनी ही जरा बाजूला काढून पहा, मी मला जसं मी म्हणतो तसा तूही मी आहे असं मी ओळखायला पाहिजे। मी जसं मला मी म्हणतो तसं तुम्ही सगळे मी आहात असं तुम्हाला मी ओळखायला पाहिजे, असं द्वैत भ्रांती काढून पहा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आत्मा तो गिवसुनी राहे सुखे, अविद्या नाथिली रज्जू सर्पावरी भासली विचारी अनुभवे, आला सिद्धांत। मूळ दोरीवर सर्पाचा आभास झाला, अविद्येचा भास झाला। जी नव्हती ती म्हणजे सर्प नव्हता पण सर्प आहे असं वाटायला लागलं, त्याला कारण दोरी हे होतं, सर्प नव्हता। अधिष्ठानाशिवाय भ्रम संभवत नाही। अविद्या नाथिली रज्जू सर्पापरी, तशा प्रकारे अविद्यात्मक विश्व जे भासत होतं मूळ वस्तूवर परमात्म्यावर, ती अविद्या खोटी होती। जसा सर्प खोटा, रज्जू खरी, दोरी खरी, भासली विचारी अनुभवे, तेव्हा हे उपाधी राहिली सौरस ज्ञान देव दास पूर्ण झाला। आता या जगता संबंधित ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघा बर का। वांझेची ओरा तिघे झाले लेक, वांझेच्या मुलाला तीन मुलं झाली, सत्व रज तम पटत। वांझेच म्हणजे ज्या स्त्रीला मूल होत नाही, होण्याची शक्यता नाही, ती स्त्री प्रसवली आणि तिला मुलगा झाला आणि त्या मुलाला अजून तीन मुलं झाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तसं परब्रह्म तत्वापासून हे जगत झालं, जणू झालंच नाही। पारधीशी देख निघाले ते, आणि ते शिकार करायला निघाले, पारधी झाले आमच्या सरख्यांची, आम्हाला जखडायला बांधायला निघाले। पूर्ण तंतू दोरा जाळे केले त्याचे, कोळी आपल्या मधूनच धागा काढतो आणि त्याचं एक जाळं बनवतो, तशी काहीशी घटना घडली। दोही मृग जळाचे धरिले मच्छ, मृग जळाच्या डोहामध्ये ते जे जाळं केलं, पूर्ण तंतू दोरा जाळे केले त्याचे या तीन पारध्यांनी सत्वरज तम, त्यांनी एक जाळं बनवलं त्या जाळ्यातून ते मच्छीमारी करायला गेले आणि ती मच्छीमारी कुठं केली त्यांनी, तर मृगजळाचे दोही धरिले मच्छ नेले अंधापाशी, मुके बोले त्याशी। ते मासे पकडले आणि अंध व्यक्तीला व्यक्तीपाशी नेले आणि मुका त्याला सांगतो आहे की मासे पकडून आणलेले आहेत। दिले थोट्यापाशी ठेवण येते आणि ज्याला हात नाही थोटा आहे त्याला सांभाळायला ते मासे दिले। ज्ञानदेव म्हणे अविद्येचे, ज्ञानदेव म्हणे केले अविद्येचे, अशा प्रकारची घटना अविद्येने निर्माण केली। संतांशी तयाचे भय नाही, संत मात्र या अविद्येला घाबरत नाहीत असं म्हटलंय। सगळंच खोटं, अगदी शास्त्रज्ञांच्या भाषेत सांगतात। याचा जर्मनीत अनुवाद, जर्मन भाषेमध्ये जर अनुवाद केला, स्वीडन मध्ये चाललेला आहे तिथून स्वीडिश भाषेमध्ये अनुवाद केला, त्या शास्त्रज्ञांना वाचायला दिलं तर खरंच ते डोक्यावर घेतील। अशा प्रकारे म्हणजे अणूचं विभाजन, न्यूट्रॉन प्रोटॉनचं विभाजन, तीन कणामध्ये तीनाचे, सहा कण सहाचे, एका कणाचे लक्षावधी कण, ते एकापेक्षा एक जास्त वस्तुमान असलेले जड असणारे, त्यांना गुरुत्वाकर्षण जास्त असणारे, त्याच्यापासून निर्माण झालेलं विश्व, हे जे काही अघटित खरंच शोधायला आव्हानात्मक, ते संतांना मात्र कशा रीतीने स्वतःच्याच ठिकाणी समजलं त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय। आता उद्या ज्ञानोबा पुण्यात येतील, परवा आपण पालखी करता, परवा म्हणजे आपल्या मंडळापुरती हल्ली आपण एसपी कॉलेजमध्ये करतो, एकत्र जमणार आहोत। पांडुरंगाविषयीचा एक अभंग मी वाचतो, पांडुरंग कांती जला ज्या ज्या व्यक्तीला अशा प्रकारचं संपूर्ण सत्य समजलेलं आहे ते देव देखील नाही म्हणतात बरं का, त्यांचा एक अभंग मी काढला होता, पण आता आपली वेळ संपली असो। ते म्हणतात देव ही कल्पना तुम्ही समजता तशी नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। सत्य वस्तू एक आहे, तुम्ही समजता तशी देव ही कल्पना नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। ते ज्ञानेश्वर महाराज पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा, अंतरंग ज्ञान बोध किंवा अंतिम सत्य ज्याला उकललेलं आहे असा देव पांडुरंग, अशा भावनेने ते पांडुरंगाकडे पाहतात। पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळा फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले न वर्णवे तेथींची शोभा, इतका अद्वैतात रमलेला आणि परत सगुणामध्ये देखील इतकी रुची घेणारा, फार विरळ। कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेधू खोळ बुंची घेवोनी खुणाची पालवी आळविल्या साधू नेदी शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू हे तव कैसे नी गमे परे ही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नी सांगे ते कसे पाहतात त्यांना पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे थकची पडिले कैसे क्षेमा लागी जीव उता वीळ माझा म्हणवनी स्फुरताती बाहो क्षेम देण्यासाठी माझे बाहू आसुसलेले आहेत क्षेम देऊ गेले तव मी चिनी एकली पण आलिंगन दिल्यानंतर मात्र लक्षात आलं की तो आणि मी एकच आहोत आसावला जीव राहो बाप रखुमा देवी वरू हृदयींचा जाणूनी अनुभवू सौरसू केला तो आणि मी एक अशी प्रचिती आल्यानंतर माझ्या हृदयीच त्याला मी जाणलं या हा अनुभवच प्रसाद म्हणून ग्रहण केला दृष्टीचा डोळा पाहो मी गेलीये दृष्टी पाहते पण दृष्टीच्या माग जो खरा पाहणार आहे त्याला मी पाहायला गेलो तो भीतरी पालटू झाला तेव्हा असा अंतर्यामी पालट घडला कि मीच एक आहे तो आणि मी एक आहोत असाच मला बोध झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर चरणी ब्रीदाचा तोडर देखिला देवो योगियांची कसवटी दावीत असे नेत्रपुटी उभा भीवरेच्या तटी देखिला देवो बाप रखुमा देवी वरू कुंडलिका अभय करू परब्रह्म साहाकारू देखिला देवो वेळ संपली पण आजचं केंद्र दीर्घ काळ आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहील आणि सुधीर दादांनी सांगितलं तसं या मुलाखतीचा पार्ट टू आपल्याला निश्चित करायचा आहे एक योग्य वेळ येईल तेव्हा आपण तो करू बाकी पंढरीनाथांच्या आठवणींनी प्रेमानी भिजून गेलेले आपण उद्या ज्ञानोबांच्या दर्शनासाठी म्हणून आणि परवा पालखीसाठी म्हणून असे नक्की जाऊ आपण व्यक्तिगतरित्या ज्यांना शक्य आहे त्यांनी जायचं आहे दर्शनासाठी जरूर जावं नाहीतर आपल्या पालखीच्या वेळेला त्यांचं प्रतिभा दर्शन होणार आहेच हरिओम तत्सत एक अर्धा मिनिट शांत आपण बसू हरी 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 ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी। बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।